भोजाजी महात्म्य ही भक्तगणांना एक पर्वणीच आहे. कारण भोजाजी महाराजांनी नेहमीच प्राणीमात्रांवर दया केली, माणसांवर प्रेम केलं, मुक्या जनावरांना आजारातून मुक्त केलं. याच कारणानं त्यांचा जिकडे तिकडे डंका वाजू लागला.
संत भोजाजी महाराज.